तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। तम एव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। अर्जुना, यासाठी तू सर्व भावाने त्या ईश्वराला शरण जा, म्हणजे ईश्वरी प्रसादाचा लाभ तुला होईल आणि त्या योगाने तू अत्यंतिक शांतता मिळवून शाश्वत पदाला प्राप्त होशील। पराशांती आणि शाश्वत स्थान यापेक्षा मोक्ष मोक्ष म्हणतात तो काही निराळा नाही, आणि जीवनमुक्ताच्या ठिकाणी जी लक्षणं दिसून येतात त्याचेही अधिष्ठान हेच असते। संतोष, तृप्ती, समाधान, स्वस्थता, प्रसन्नता, निरामयता, आनंद इत्यादी हवे हवेसे वाटणारे जे सर्व भाव, ते या परमशांतीचेच निरनिराळे आविष्कार आहेत। याचा लाभ व्हावा म्हणून ईश्वराचा कृपाप्रसाद मिळवावा लागतो, कारण ईश्वर हाच सर्वसमर्थ, सर्वसत्ताधारी, सर्वांचे अधिष्ठान, सर्व प्रेरणांचे उगमस्थान, सर्व चैतन्याचा मूलस्रोत असा आहे। म्हणून चांगलं काही घडायचं असेल तर त्याचा म्हणजे ईश्वराचा प्रसाद लाभणं आवश्यक आहे। प्रसाद शब्दाचे कृपा, अनुग्रह हे जे अर्थ आहेत ते आपण स्पष्टार्थ बोधासाठी व्यवहाराच्या दृष्टीने अनुकूलता लक्षात घेऊन लावलेले आहेत। त्याचा मुख्य अर्थ निर्मलता असा आहे। निर्मल म्हणजे जे जसे असावयास हवे ते तसे असणे। ईश्वराला बाधक होईल असे त्याच्याकडून काहीही संभवनीय नाही। तो सर्व उपाधींच्या, सर्व पातकांच्या, सर्व अनिष्टांच्या पासून अत्यंत वर विराजमान असतो, म्हणूनच निर्मल असतो, म्हणजे सदा सर्वदा प्रसादयुक्त असतो। स्वच्छ सूर्यप्रकाश पडलेला असला म्हणजे दिवस कसा प्रसन्न वाटतो, पण आकाशात ढग दाटून आले की त्या दिवसाला दुर्दिन म्हणतात। सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोचत नाही, वातावरण कसे कुंद होते आणि त्यात माणसाला गुदमरल्यासारखे वाटते। ढग दूर होऊन आकाश मोकळं झालं की पुन्हा वातावरण आल्हाददायक होते। सूर्यप्रकाश अडविणारे ढग पृथ्वीपासून उत्पन्न होत असतात आणि पृथ्वीजवळ पृथ्वीच्याच वातावरणात वावरत असतात। प्रत्यक्ष सूर्य त्यांच्यापासून कोट्यवधी कोस दूर असतो आणि स्वतःच्या ठिकाणी सदैव सारखेपणानेच प्रकाशमान असतो। ईश्वरी प्रसादाचेही तसेच आहे, म्हणजे ईश्वर प्रसन्न नसतो, कृपामय नसतो असे कधीच नसतं, पण तो प्रसाद आपणापर्यंत पोचत नाही याचं कारण आपले अहंकारादी विकार त्याच्या आडी येतात। कर्तृत्व ईश्वराचे आहे, मूलतः सर्व प्रेरणांचा स्रोत ईश्वर आहे असं जर माणसास प्रामाणिकपणे वाटत असेल तर तो विनम्र राहील, त्याची कर्मे निष्काम होतील, फलाविषयीच्या आसक्तीचा स्पर्श त्याच्या अंतःकरणास चुकूनही होणार नाही। पण थोर संत महात्मे वगळले तर इतर अनेक चांगली चांगली कृत्ये करून लोकांच्या उपयोगी पडणाऱ्या, दुष्ट किंवा पातकी नसलेल्या, सज्जन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणातही मी करतो, मी केले तरच होते अशा स्वरूपाची जाणीव स्थूल सूक्ष्म स्वरूपात तरी नांदत असतेच, आणि यामुळेच माझ्या कामाचे महत्त्व लोकांना पटत नाही, इतकं करून माझं कौतुक होत नाही, माझ्या कामाची उपेक्षा होते, माझा अपमान होतो, मी केलेल्या कामाचा, माझ्या मोठेपणाचा इतरे जण उपयोग करून घेतात आणि त्याचे श्रेयही तेच लाटतात, माझा उल्लेखही करीत नाहीत, इत्यादी इत्यादी विचार कर्तव्य भावनेने परोपकारासाठी ईश्वराची सेवा म्हणून ईश्वरी कार्य या उद्देशाने मी हे काम करीत असतो असे म्हणणाऱ्याच्या मनातही येतात। तोंडाने मात्र आपला विनय दाखवण्यासाठी मी कोण, ईश्वर माझ्याकडून हे काम करून घेत आहे असं म्हटलं जातं। असं म्हणण्यातही ईश्वराला निमित्त म्हणून मीच आवश्यक ठरलो, इतर सामान्यांना त्याने स्वीकारले नाही असे सुचवण्याचा सुप्त अहंकार असतोच। सर्वांना सहज प्राप्त होणाऱ्या ईश्वरी प्रसादाच्या आड येतो तो हा अहंकार। म्हणूनच सात्विक कर्त्यांच्या लक्षणात अहंकार नसलेला अनहमवादी आणि आसक्ती नसलेला म्हणजे मुक्त संघ अशी विशेषणे आली आहेत। कौतुक झाले नाही, अपमान झाला, उपेक्षा झाली हे जे जाणवतं ते या आसक्तीमुळे वा अहंकारामुळेच। हा अहंकारच मग कामक्रोध, ईर्ष्या, द्वेष, मद, मत्सर इत्यादी विकारांना जन्म देतो, वाढवतो। अशा स्थितीत ईश्वरी प्रसादाचा लाभ कसा व्हायचा? ईश्वरी प्रसादाच्या प्राप्तीसाठी म्हणूनच उपाय सांगताना भगवान ईश्वराला सर्व भावाने शरण जा असा आदेश देत आहेत। शरण जाणे या क्रियेमध्ये वस्तुतः सर्व भावाने शरण जाणे गृहीतच आहे, पण आपल्या वागणुकीच्या पातळीवर मात्र दोन्ही शब्दांचे महत्व स्वतंत्रपणे समजून घ्यावे लागते. गोकुळातल्या गवळणी या भक्तिमार्गातल्या आदर्श भक्त नारदासारख्या महान भगवत भक्तानेही भक्तिप्रेम कोणासारखे असावे तर व्रजवासी गोपींसारखे असं म्हटलं आहे. पण अशा या गोपिकांना सुद्धा स्वतः त्यांना आपले अभिन्न हृदय मानणाऱ्या भगवंतानेच एकदा फटकारलेही आहे. रासक्रीडा रंगात आली असताना इतर गोपींचा त्याग करून भगवान राधेला घेऊन गुप्त झाले, पण तिच्या अहंकारी दुरात्मतेमुळे स्त्रीणाम शैव दुरात्मताम दर्शयन भागवतातील श्लोक, तिचाही त्याग करून भगवान निघून गेले. भगवंताच्या विरहाने गोपी कासावीस झाल्या, त्यांना आपल्या कृतीचा पश्चाताप झाला. तेव्हा प्रगट होऊन भगवान म्हणाले, मी कुठे गेलो नव्हतो, इथेच होतो तुमच्या जवळी. तुम्ही टाकिले मज बघण्याचे, पटल घेऊन क्वासनेचे, दिसलो न चके वळया हेतू, धुक्यात जैशा लपती वस्तू. कुवासना भगवत प्रसादाच्या कशा आड येतात ते समजावं म्हणून या प्रसंगाचा उल्लेख केला. वास्तविक गोपींच्या भक्तीच्या असामान्य उत्कटतेमुळे भगवंतानेही वेडे व्हावे अशी वस्तुस्थिती होती. राधेची प्रेमभक्ती तर त्या दृष्टीने अलौकिकच. ती भेटीला आली तर स्वतः श्रीकृष्ण आपण काय करतो आहोत याचे भान विसरत असे. ते कसं त्याचं वर्णन उद्धवाशी बोलताना गोपांनी केलं आहे. गोकुळाप्रमाणे मथुरेत कोणी भाग्यवान आहे का असं पुसताना एका गोपाने उद्धवाला विचारले, व्रजात जशी राधिका तशी सभाग्य तेथे कुणी, असे युवती का वदा सुशील शुद्ध चंद्रानी, तिला बघून दोहण्या भ्रमित होऊनी श्रीपती, अजून तरी अंगणी बसत काय बैला प्रती. राधेला पाहून मोहित झालेला श्रीकृष्ण धार काढताना गाई पुढे बसायच्या ऐवजी प्रेमभावे धसाळ गेलो या न्यायाने कासंडी घेऊन बैलाखाली बसे. पण अशा राधेलाही श्रीकृष्ण आपल्याला माझी राधा असे कधीच म्हणत नाही याचे वैषम्य वाटलेच. तिने एकदा कृष्णाला म्हटलं म्हणे, कृष्णा तू इतरांची अनेकदा हा माझा ही माझी असा उल्लेख करतोस, पण मला मात्र माझी राधा असे कधी म्हणाला नाहीस. भगवान काही क्षण स्तब्ध राहिले आणि गंभीरपणे म्हणाले, राधे राधा माझी आहे म्हणण्यात सुद्धा एक दुरावा आहे, तो तू कसा लक्षात घेत नाहीस. राधा माझ्यापेक्षा वेगळी आहे असा अर्थ माझी म्हणण्यात आहे. वस्तुतः कृष्ण हाच राधा आहे किंवा राधा हीच कृष्ण आहे. राधा कृष्ण एक रूप नव्हे एकच आहेत. अशा स्थितीत माझी राधा कसं म्हणू, तसं म्हणणं हा तुझ्या माझ्या प्रेमाचा अपमान आहे. शरणागतीला सर्व भावाने हे विशेषण का लावले ते यावरून लक्षात येईल. आपण शरण जातो, नमस्कार करतो असे म्हणतो व त्यासारख्या वाटणाऱ्या कृतीही करतो, पण अंतःकरणातील भाव त्याला अनुसरून असतो असं म्हणता येतं का? मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करतानाही बाहेर ठेवलेली पादत्राणे कोणी चोरून तर नेणार नाही ना, इकडे लक्ष असतं. देवपूजा करताना देवापुढे बसून अन्यथा शरण नास्ती त्वमेव शरण मम असं तोंडाने म्हणणारा गृहस्थ त्याचवेळी आरशात बघून स्वतःच्या कपाळी गंध लावित असतो. हा देखाव्याचा नमस्कार लक्षात घेऊन एका हिंदी कवीने म्हटलं आहे, जाहेदा मस्जिद में जाकर दम बदम शिजदा करे, दिल तो ही झुकता नहीं सर झुका तो क्या हुआ. ज्या दृष्टीने उत्तर हिंदुस्थानात प्रसिद्ध असलेली एक गोष्ट ऐकण्यासारखी आहे. मुसलमान लोकात पाच वेळा नमाज पढण्याची पद्धती आहे. नमाजाची वेळ होताच ते जिथे असतील तिथे एक फडका अंथरून नमाज पढतात. काही कारणासाठी रानात हिंडणारा एक मुसलमान नमाजाची वेळ झाली म्हणून रानातल्या अरुंद पाऊल वाटेवरच गुडघे टेकून नमाज पढू लागला. त्याचवेळी एक स्त्री ठरलेल्या संकेताप्रमाणे आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी लगबगीने जात होती. ती त्या नमाज पढणाऱ्याच्या पाठीवर पाय देऊन पुढे निघून गेली. प्रियकराच्या भेटीच्या ओढीत आपण कोणा माणसाच्या पाठीवर पाय दिला हे तिला जाणवलेही नाही. या नमाज पढणाऱ्या मुसलमानाने मात्र नमाजात व्यत्यय आणला या अपराधाखाली त्या स्त्रीवर खटला भरला. शेख सादी नावाचे मुसलमानातील थोर तत्वज्ञ काझी म्हणून होते. त्यांच्या पुढे ते प्रकरण आलं. त्या नमाजी मुसलमानाने आपल्या अंगावरील त्या बाईच्या पावलाचा ठसा उमटलेला सदरा पुराव्यासाठी काझीपुढे ठेवला होता. तो ठसा त्या बाईच्या पावलाचाच आहे हेही सिद्ध झालं. नमाज पढणाऱ्या मुसलमानाने सांगितलेल्या वेळी आपण त्या रानातून गेल्याचे बाईने मान्यही केले, पण कोणा माणसाच्या पाठीवर पाय देऊन आपण गेलो हे मात्र ती बाई मान्य करीना. तिने तो आरोप अगदी कळवळून नाकारला. एखादा लाकडाचा ठोकळा वा दगड वाटेत होता, त्यावर मी पाय दिला, पण कोणी माणूस मी तिथे पाहिला नाही. तसं दिसलं असतं तर मी थोडे कडेनेच गेले असते, असं ती म्हणाली. खोदून खोदून विचारल्यावर ती लाजत लाजत मान खाली घालून तिनं त्या रस्त्यावरून त्यावेळी जाण्याचं कारणही सांगितलं. ते सर्व ऐकून शेख सादींनी त्या बाईस निर्दोष म्हणून सोडून दिलं आणि नमाज पडत असल्याचा खोटा बहाणा केला म्हणून मुसलमानासच दंड ठोठावला. या अशा न्यायाची मुसलमानांना सवय नसते. त्यांनी निषेधाचे मोर्चे काढले, दंगल केली, दुकाने लुटली, घरं पेटवली, निरपराध्यांची हत्या केली. शेवटी राजाने या प्रकरणात लक्ष घातले. निवाडा पाहून राजासही आश्चर्य वाटले, पण शेख सादीविषयी त्याच्या मनात आदरभाव असल्याने त्याने शेख सादींना दर्शनी पुराव्याविरुद्धचा न्याय कसा दिलात, का दिलात ते सांगा, असं म्हटलं. सादी म्हणाले, अहो, आपल्या प्रियकरावर एका माणसावर आसक्त होऊन त्याच्या भेटीसाठी धांदलीने जाणाऱ्या या स्त्रीला आपण एका माणसाच्या पाठीवर पाय दिला ज्याचं भान नाही, आणि ईश्वराच्या ओढीने नमाज पडणारा हा माणूस मात्र पाठीवर पाय पडताच लगेच उठून या बाईचा शोध काढून तिच्यावर खटला भरतो आणि नमाजात व्यत्यय आणला असा दोष लावतो ज्याचं देवाकडे लक्षच नव्हतं, म्हणजे याचा नमाजच खरा नव्हे, तो याने पुराही केला नाही, म्हणून मी बाईला निर्दोष सोडले आणि याला दंड केला. राजाने शेख सादींचा न्याय मान्य केला. पुढे मुसलमान किती धुसफुसत राहिले आणि त्यांनी किती गुंडगिरी केली ते मला माहीत नाही. आपण करतो ती ईश्वराची आराधना काय योग्यतेची असते ते यावरून लक्षात घेण्यासारखं आहे. उत्कट कारुण्याने भारावलेले पूजेच्या शेवटचे प्रार्थनेचे श्लोक म्हणत असताना पूजेचे प्रत्यक्ष कृत्य संपलेले असल्यामुळे आपण पूजा साहित्याची आवरावर करीत असतो. वास्तविक या प्रार्थनेच्या मंत्रांच्या वेळी अंतःकरण भरून येऊन मन देवमूर्तीवर एकाग्र व्हावयास हवे. नयनम गलदश्रुधारया वदनम गदगद रुद्धया गिरा पुलकैर निचितम कदा वपु तव नाम ग्रहणे भविष्यति, असं कधी होतं का? निदान असं व्हावे असं तरी वाटतं का? असं काही होत नाही. पूजा अर्चा प्रार्थना फार तर शरीराच्या पातळीवर घडतात. नमस्कार शब्दार्थाने दंडवत असतो. दंड म्हणजे काठी. ती निर्जीव असल्याने तिला मन नसतं. दंडवत घालणारालाही निसर्ग नियमाप्रमाणे मन असलं तरी ते नमस्कारात नसते. अशा नमस्काराला म्हणूनच दंडवत म्हणतात की काय कोणास ठाऊक. मनुष्याचं असं हे अंतःकरण लक्षात घेऊनच भगवंतानी सर्व भावेन शरणं गच्छ असा आदेश आवर्जून दिला आहे. शरण जाणे या शब्दामध्ये असलेला अर्थ किती गंभीर आहे ते श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या शब्दाच्या केलेल्या व्याख्येवरून स्पष्ट होईल. आपुलेनी भेदे विण माझे जाणीजे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा. ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील 1398 ओवी असं श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मीपणा पूर्णपणे विसरून म्हणजेच ईश्वराशी दुरावा उत्पन्न करणारा अहंकार पार नाहीसा करून मी म्हणजे खरा कुणी नव्हेच. देश जाती कुल नाम यांनी बांधलेला अमुक अमुक म्हणून खरा ओळखला जाणारा मी तो मी नव्हे. मी आत्मा आहे, ईश्वर आहे, ब्रह्म आहे. मीपणाचे स्फुरण हा ईश्वरी चैतन्याचा एक आविष्कार आहे असं जाणणं म्हणजे असे अनुभवास येणं, या स्थितीला शरण जाणे म्हणतात. श्री ज्ञानेश्वर महाराजांची ही ओवी म्हणजे उपनिषदात येणाऱ्या यस्त्वमसी सोहमसी कौशितकी उपनिषद यो सावसौ पुरुष सोहमस्मी ईशावास्य उपनिषद या वचनावरील किंवा अहम ब्रह्मास्मी या महावाक्यावरील अत्यंत उद्बोधक भाष्यच आहे. ते वाचणं ऐकणं सांगणं सोपं आहे, अत्यंत कठीण आहे ते त्याचा अर्थ अनुभवणं. म्हणूनच कदाचित सर्व भावाने हे विशेषण शरण जावे या वाक्यात जोडलेलं असावं. हात राखून काटकसरीने काही करता कामा नये. श्रद्धेने पूर्ण निष्ठेने स्वतः झोकून द्यावे लागते, तरच काही हाती लागते. मोती मिळवायचे तर खोल पाण्यात, अत्यंत खोल पाण्यात बुडी मारण्याचे धैर्य असावे लागते. घाबरून केवळ काठावरच बसून राहिलं तर कवडीचीही किंमत नसलेल्या शिंपीस तेवढ्या हाती लागल्या तर लागायच्या. ईश्वराला शरण जायचं तर श्रद्धा, प्रेम, निरहंकारिता, सद्भाव, ज्ञान, धीर, निश्चलता, निरलसता, उत्कटता इत्यादी सर्व भाव ईश्वर चरणी सातत्यानं अखंडपणे अर्पण झाले पाहिजेत. तसं झालं म्हणजेच सर्व भावाने ईश्वर शरणता साधली असं म्हणता येईल. अशी शरणागती घडताच भगवत प्रसाद प्राप्त होतो असं न म्हणता भगवत प्रसाद प्रगटतो, व्यक्त होतो असे म्हणणे योग्य ठरेल. त्या प्रसादाचे स्वरूप शाश्वत पद आणि परमशांती या रूपाने प्रगट होते. यामुळे जी स्थिती लाभते तिचे सुख, तिचा आनंद अवर्णनीय आहे. नंदनवनातील कल्पवृक्षावरील पुष्पसंभाराच्या सुगंधाने ओथंबलेल्या वातावरणात, शरद ऋतूतील पूर्णचंद्राच्या चंद्रिकेतून वर्षिल्या जाणाऱ्या आल्हादकतेत नाहत असताना, प्रसन्नतेने हृदयातील दहराकाशात तेवणाऱ्या आत्मज्योतीने प्रकाशित झालेल्या ओंकाराच्या दिव्य स्फुरणाचे सुखद स्पंदन अनुभवीत, एकाकीपणे आनंदाने विहार करणाऱ्या भाग्यवंताला ज्या नीरव सुखाचा अनुभव आला असेल, त्यालाच शाश्वत पदप्राप्तीनंतर मिळणाऱ्या परमशांतीची कल्पना करता येईल. निर्विकल्प समाधीत निमग्न झालेला महायोगी कदाचित या शांततेची ओळख पटवून देऊ शकेल. भक्तीने प्रसन्न होऊन मूर्ततेने प्रगट झालेल्या कृपामय भगवंताच्या वत्सल मिटीत देहभाव विरघळून गेलेला भक्तराज या परमशांतीची दिव्यता समजावून देऊ शकेल. संपूर्णपणे निस्वार्थ भावनेने लोककल्याणासाठी सर्व शक्तीनिशी प्रदीप्त झालेल्या तपश्चर्येच्या यज्ञकुंडात ज्याने आपल्या सर्वस्वाची आहुती समाधानाने दिली आहे, तो याज्ञिकच या शांतीचे महात्म्य जाणू शकेल. आपणाला भगवंताने अत्यंत आत्मीयतेने अर्जुनाला केलेला बोध, अर्थाची थोडीशी ओळख होत ऐकता आला तर त्यानेही हिमालयाच्या सुखशीतल वातावरणात प्रसन्न सरीला भागीरथीच्या परमपावन तीरावर निवांत बसून राहण्यात जे सुख आहे ते लाभतं. तर जे भगवंताच्या आदेशाचे पालन करून शाश्वत पदाला पोचले, त्यांना अनुभविता येणाऱ्या दिव्योदात्त कल्याणमय परममंगल अशा शांतीच्या लाभाने काय वाटत असेल त्याची कल्पनाही करणे शक्य नाही. मेरू पर्वत मोहरीच्या कितीपट मोठा आहे हे सांगण्यासारखाच तो प्रकार व्हायचा. या श्लोकाने शास्त्रोपदेशाची परिसीमा झाली आहे. अनुभवाच्या साक्षात्काराने आत्मज्ञानाचे शिखर गाठलं गेलं आहे. विहित कर्तव्याच्या मार्गांना प्रकाशित करणारा बोधसूर्य आता माध्यान्हीला आला आहे. ज्ञानामृताच्या माधुर्याने सर्व शंकांचा ताप नाहीसा करणारा सिद्धांतरूपी सुधाकर गीताकाशात आपल्या सर्व कलांनिशी विहरतो आहे. स्वाध्याय प्रवचनांचा महासागर उल्लंघिला गेला आहे. उपनिषद रूपी कामधेनूच्या दुग्धाने जिज्ञासूच्या सर्व आशंकांचे निवारण होऊन त्यास आता तृप्तता लाभली आहे, तो समाधान पावला आहे असं भगवान श्रीकृष्णही मानतात. आणि याच संतोष देणाऱ्या कृतकृत्यतेने उल्लसून पुढील श्लोकात म्हणतात की